गणना अध्याय 8। परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला, अहरोनाशी बोल, त्यास सांग, जेव्हा तू दिवे लावतोस तेव्हा त्या सात दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्या समोर पडावा। अहरोनाने तसे केले। परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्याने दीपस्तंभावरील दिव्यांचा उजेड समोर पडावा म्हणून दिवे लावले। दीपस्तंभ याप्रमाणे बनवलेला होता। परमेश्वराने मोशेला दीपस्तंभाच्या तळापासून त्याच्या कळ्यापर्यंत दाखविल्याप्रमाणे त्याने तो घडीव सोन्याचा घडविला। पुन्हा परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला, लेवींना इस्रायल लोकांमधून घे व त्यांना शुद्ध कर। त्यांना शुद्ध करण्यासाठी हे कर, पापक्षालनाचे पाणी घेऊन त्यांच्यावर शिंपड। त्या प्रत्येकाने आपल्या पूर्ण शरीरावर वस्त्रा फिरवावा आणि आपले कपडे धुवावे आणि त्यामुळे स्वतःला शुद्ध करावे। मग त्यांनी एक गोरा घ्यावा आणि तेलात मळलेल्या सपिटाचे अन्नार्पण घ्यावे। त्यांनी पापार्पणासाठी दुसरा एक गोरा घ्यावा। लेवींना दर्शन मंडपासमोर सादर कर व इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला एकत्र जमव। लेवींना परमेश्वरासमोर सादर कर। तेव्हा इस्रायल लोकांनी लेवींच्या डोक्यावर आपले हात ठेवावे। अहरोनाने लेव्यांना इस्रायल लोकांच्या वतीने माझी सेवा करण्यास सादर करावे। लेव्यांनी माझी सेवा करावी यासाठी त्याने हे करावे। लेवींनी आपले हात बैलाच्या डोक्यावर ठेवावे। लेव्यांच्या प्रायश्चितासाठी एक बैल व पापार्पणासाठी दुसरा बैल माझ्या होमार्पणासाठी अर्पावा। लेवींना अहरोन व त्याचे पुत्र यांच्यासमोर सादर कर आणि माझ्यासाठी त्यांना अर्पणाप्रमाणे उंच करावे। या प्रकारे तुम्ही लेव्यांपासून इस्रायल लोकांना वेगळे करा। लेवी माझेच होती। तू त्यांना शुद्ध कर। तू त्यांना अर्पणाप्रमाणे माझ्यापर्यंत त्यांना उंच कर। यानंतर त्यांनी दर्शन मंडपामध्ये जाऊन सेवा करावी। हे करा, कारण इस्रायल लोकांमधून ते पूर्णपणे माझे आहेत। इस्रायल वंशातील गर्भाशयातून निघणारे प्रत्येक प्रथम पुरुष मुलाची ते जागा घेतील। मी लेवींना आपल्या स्वतःसाठी घेतले आहे। इस्रायल लोकातले मनुष्यापैकी आणि पशुपैकी या दोन्हींमधील सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत। मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेली मुले व पशु मी मारले। त्या दिवशी मी त्यांना आपल्याकरता पवित्र केले। मी इस्रायल लोकातील सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवींना घेतले आहे। अहरोन व त्याच्या मुलांना मी लेवींना दान म्हणून दिले आहे। दर्शन मंडपामध्ये सर्व इस्रायल लोकांचे काम करण्यासाठी मी त्यांना घेतले आहे। जेव्हा लोक पवित्र स्थानाजवळ येतील तर त्यांनी मरीने नाश होऊ नये म्हणून इस्रायल लोकांसाठी प्रायश्चिताची अर्पणे करावी। तेव्हा मोशे, अहरोन आणि सर्व इस्रायल लोकांची मंडळी यांनी या प्रकारे लेव्यांना केले। परमेश्वराने लेव्यांविषयी मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे सर्व काही केले। इस्रायलाच्या लोकांनी त्याच्याबरोबर हे केले। लेव्यांनी आपले कपडे धुऊन स्वतःला पापापासून शुद्ध केले। तेव्हा अहरोनाने त्यांना अर्पणाप्रमाणे परमेश्वरास सादर केले आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी त्याने प्रायश्चित केले। त्यानंतर लेवी दर्शन मंडपामध्ये अहरोनाच्या पुढे व त्याच्या मुलांपुढे आपली नेमलेली सेवा करण्यास आत गेले। परमेश्वराने मोशेला लेव्याबद्दल आज्ञा केल्याप्रमाणे केले। त्यांनी सर्व लेव्यांना या प्रकारे वागवले। पुन्हा परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, जे लेवी 25 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत त्या सर्वांसाठी हे आहे, त्यांनी दर्शन मंडपामध्ये सेवा करण्यास मंडळात भाग घ्यावा. त्यांनी वयाच्या 50व्या वर्षांपासून सेवेत या प्रकारे थांबावे. नंतर त्यांनी थांबावे. त्यांनी दर्शन मंडपामध्ये सेवा करणाऱ्या आपल्या बंधूंना त्यांच्या कामात मदत करावी. परंतु त्यांनी अधिक सेवा करू नये. तू लेव्यांना या सर्व गोष्टीत मार्गदर्शन करावे.